वामन पंडित कृत समश्लोकी भगवत गीता अध्याय दहावा वामन कृत विभूति सप्तमाध्यायी बोलिला दशमांतया त्याचा बोलेल विस्तार करिता प्रश्न अर्जुन आरंभी निज भक्तीची अन्य भक्ती परी सजो उत्कर्ष पूर्व अध्यायी बोलिला तोची वर्णितो पुन्हा आई कहा माझा बोल उत्तम जो तुझ्या हितार्थ बोलतो की तू श्रवणे प्रीति पावसी महर्षी देवही माझ्या प्रादुर्भावास नेणती की मी महर्षी देवांचा सर्वांचा आदिकारण जाणे अज अनादित्वे मुख्या सर्वेश्वरा मला सुज्ञतोचि मनुष्यात बंधापासून सुटतो बुद्धिज्ञान क्षमा सत्य शांति इंद्रिय निग्रह मोहनाश सुखे दुखे जन्म मृत्यु भयाभय तप दान दया साम्य तृप्ति कीर्ति अकीर्ति ही होती मजचि पासूनी भूतांसे भाव हे पृथक सप्त ऋषि मनो चौगे सनकादिका मानस पूर्वी मद्भक्त हे झाले लोकीया ज्याचिया प्रजा जो ही विभूति हा योग माझा जाणेल तत्वता तो माते अचळे योगे योजे येथे न संशय मी उद्भव समस्तांचा मज पासूनि सर्वही ऐसे जाणूनि भजति अभिज्ञ मज भक्तिते माझ्या ठाई प्राणचित्त बोधिति जे परस्परे वर्णति सर्वदा माते संतोषे गाति नाचति तया ईशा सदा युक्ता भजनां प्रीतिपूर्वक देतो तो मी बुद्धियोग जाने ते मज पावती ज्ञानदीपे कृपे नेमी याचे चितमनाशितो अज्ञाने जे जरभ्रांति ज्ञानार्के तीस नाशितो परब्रह्माधिष्ठान तू तो अत्यंत पावन आत्मा शाश्वत जो दिव्य आदिदेव अज प्रभु ये रीति म्हणती तू ते ऋषि देवर्षि नारद देवलव्यास असित स्वये ही सांगसी मज हे सर्व सत्य वाटे जे केशवा मज सांगसी भगवंता तुझी व्यक्ति नेणती देवदानव प्रकाशे स्वस्वरूपातू जाणसे पुरुषोत्तमा भूतपालक भूतेश देवदेवा जगत्पती विभूती जा तुझा दिव्या अशेषे सांगत्या मला हे लोक जा विभूतीने व्यापूनि असतोसि तू योगेश्वरा कसे तू ते जाणूनि चिंतितो सदा आहेसी चिंतना योग्य तू रूपी कोण कोण त्या विस्तारे आपुला योग विभूति जनार्दना मागुती सांगमी तृप्त नवेया श्रवणामृते हर्षे कृष्ण मणे दिव्या विभूति आपुल्या तुते सांगेन परिमुख्यत्वे अंतजा विस्तरा नसे विभूति मुख्यमी आत्मा सर्वांचा आशयी स्फुरे जडाचा आदि मध्यांत घटाला मृत्तिका जशी विष्णु अदिति पुत्रात दृश्य ज्योतीत सूर्यमी मरीचि नाम मरुती नक्षत्रामाजि चंद्रमी सर्वावेदी सामवेद इंद्रदेवात मी असे इंद्रिया माजी मन मी भूता माजे प्रतीति मे रुद्रात शंकर से यक्षादिकी कुबेरमी वसुमध्ये पावकमी शिखरांद्रित मेरुमी पुरोहितात्जो मुख्य तोमी जाण बृहस्पति सेनापती तमी स्कंद मी समुद्र सरोवरी महर्षीत भृगु वेद वाणीत प्रणवाक्षर जप यज्ञ मी यज्ञात अचलात हिमाचल अश्वत्थ सर्ववृक्षात देवर्षि माजी नारद गंधर्वी मी चित्ररथ सिद्धि कपिलजो मुनी अश्वात उच्चैश्रवामी जो झाला क्षीरसागरी ऐरावत गजेन्द्रात नरात नरराजमी आयुधा माजिमी वज्र गोधनी कामधेनुमी संतान हेतुमी काम मी सर्पा माजि वासुकी जल जंतुत वरुण नागजातीत शेषमी यम निग्रहकर्त्यात अर्यमा पितरातमी प्रह्राद दैत्यात असे चाळणारात काळमी श्वापदा माजिमी सिंह पक्षात विनता सुत उडती त्यात मी वायु शस्त्रधर्त्यात राममी मत्स्यामधे मकरमी जाह्नवी मी नद्यामधे आद्यंत तत्वसृष्टी सा तेव्हा मध्ये मीचकी अध्यात्म विद्या विद्यात तत्ववाक्यात तत्वमी अकारमी अक्षरात समासी द्वंद्वनाममी मी स्वये नित्यजो काळ मी सर्वाधार सर्वमी मृत्युमी सर्वजो नाशी जन्मती त्यात जन्ममी नारीत कीर्ति श्रीवाणी स्मृति प्रज्ञा धृति क्षमा सामवेदी बृहत्साम छंदी गायत्री नाममी मासा मध्ये मार्गशीर्ष ऋतु माजी वसंतमी द्यूतमी कपट्या माजी तेजस्व्या माजी तेजमी जय निश्चय दोन्ही मी सत्ववंतात सत्वमी वृष्णिवंशी वासुदेव पांडवात धनंजय मुनी मध्ये हिमी व्यास कवीत कविशुक्रमी दंडमी दंडकर्त्यात जंकणारात नीतिमी परेचे मौन गुह्यात ज्ञानमी ज्ञानियामधे जे नित्य सर्वभूतांसे बीजते मीच अर्जुना न घडे की मजविणे काही होय चराचर माझ्या दिव्या विभूतीला अंत नाही परंतपा हातो विभूती विस्तार म्या संक्षेपेची वर्णिला आता जो का भाग्यवंत प्राणी श्रीमंत ऊर्जित तो तू जाण की माझ्या तेजांशाचाची संभव आता या बहुहि ज्ञाने जाणसी किती अर्जुना जे अधिष्ठूनि उरलो एकांशी ही न हे जग वामन इति टीका समश्लोकी अध्याय दशमावरी श्री पार्थ सारथी कर्ता जो वामन मनोरथी